नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका राष्ट्रीय खबरो देता. मुखेल खबरो. लोकसभेच्या प्रचाराक नेट, मोठ्या प्रमाणात जनसभा, रोड शो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्यो आज तमिळनाडू महाराष्ट्राच्या नागपुरात सभा. लोकसभा वेंचणुकेच्या दुसऱ्या पावण्यावेल्या वेंचणुकेत 13 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या लोकसभा मतदारसंघांनी 1210 उमेदवार वेंचणूक रिंगणात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीच्या द्वारकात 2 दिसांच्या आंतरराष्ट्रीय होमिओपॅथी संशोधन परिसंवाद 2024 करतल्यो उक्तावण. ईडीन केल्ले अटके आड दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हांणी दिल्ली उच्च न्यायालयात घाल्ली याचिका खंडपीठान न्हयकारली. वेंचणुकेत मतदान केल्ले परीक्षार्थी ज्यांच्या बोटार निळे शाळेची खूण आसा तांकां परीक्षा केंद्रात प्रवेश न्हयकारचे ना, एनटीएचो खुलासो. मध्य भारत आणि उदेंत्या भारतीय वाठारात गडगड जगला, मोठ्या वारे मारून पाऊस पडपाचो हवामान खात्याचो अदमास. दक्षिण उदेंतेत कालोराच्या ल्हाराची शक्यताय. आयपीएल क्रिकेट खेळा सर्तीत राती झाल्या खेळात सनरायझर्स हैदराबादान पंजाब किंग्साक हारयले 2 धावण्यांनी. आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्सचा आड खेळ. आता पुराय खबरो. लोकसभेच्या वेंचणुकेचा प्रचार नेट धरता. मोठ्या राजकीय पक्षांचे खडेगाठ प्रचारक फुडारी देशभर वेगवेगळ्या वाठारांनी मतदारसंघांनी आपापल्या उमेदवारांखातीर प्रचाराच्यो सभा आणि रोड शो करून मतदारांक ओढपाक गुंतल्यात. भाजपाचे ज्येष्ठ फुडारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कालसावन तमिळनाडूच्या 2 दिसांच्या प्रचार भोवणेर आसात. काल सांजे तांचो चेन्नईत रोड शो झालो. भाजपाचे उमेदवार डॉ तामिलीसाई सुंदरराजन, पॉल कनगराज आणि विनोज पी सेल्वम हे दरेकी दक्षिणी चेन्नई, उत्तरी चेन्नई आणि मध्य चेन्नई मतदारसंघात उमेदवार आसात. त्यांच्या प्रचाराखातीर प्रधानमंत्र्यांचो चेन्नईत रोड शो झालो. त्यांच्याबरोबर भाजपाचे तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष के अण्णामलाय आणि बाकीचे फुडारी आशिल्ले. आज तामिळनाडूच्या कोईम्बतूर लागसार प्रधानमंत्र्यांच्यो वेल्लोर आणि मेतुपलयम अशो 2 जनसभा जातल्यो. इतले मजगती काँग्रेस पक्षान लोकसभा आणि आंध्र प्रदेशाच्या विधानसभा वेंचणुकेखातीर आपल्या आणिक 12 उमेदवारांची वळेरी जारी केली. पक्षान पुलुसु सत्यनारायण रेड्डी हांका विशाखापट्टणमात, जाल्यार डॉ चिंतामोहन हांका तिरुपती मतदारसंघाची उमेदवारी दिल्या. इतल्या मजगती मध्य प्रदेशात बेतूल लोकसभा मतदारसंघात बहुजन समाज पक्षाचे उमेदवार अशोक भलावी हांका मरण आयिल्ल्यान थंयची लोकसभेची वेंचणूक रद्द झाल्या. भलावी हांका काल मरण आयले. 26 एप्रिलाक थंय मतदान जावपाचे आशिल्ले. वेंचणुकेचे नवे वेळापत्रक वेंचणूक आयोग कांय दिसात जाहीर करतलो. भाजपाचे ज्येष्ठ फुडारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची आज सांजे महाराष्ट्राच्या नागपूर जिल्ह्यात प्रचारसभा जातली. रामटेकात कन्हान वाठारात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात प्रधानमंत्री वाटेकार जातले. शिवसेना शिंदे गटाचे राजू पारवे पहिलेच खेप रामटेक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आसात. जाल्यार भाजपाचे ज्येष्ठ फुडारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर लोकसभा मतदारसंघात 3रे खेप उमेदवार आसात. महाराष्ट्रातले भाजपाचे ज्येष्ठ फुडारी आणि पदाधिकारी प्रधानमंत्र्यांच्या हे जनसभेत वाटेकार जातले. रामटेक मतदारसंघात श्याम बर्वे हे काँग्रेसीचे उमेदवार आसात. प्रकाश आंबेडकर हांच्या वंचित बहुजन आघाडीन या मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराक तेको दिला. काँग्रेसीचे प्रदेशाध्यक्ष आणि अस्तंत नागपूरचे आमदार विकास ठाकरे हांका नितीन गडकरींच्या आड उमेदवारी दिल्या. ठाकरे तांकाय वंचित बहुजन आघाडीन तेको दिला. 2024 लोकसभेची वेंचणूक ही 21व्या शेकड्याखातीर महत्वाची वेंचणूक, भाजपाचे ज्येष्ठ फुडारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळा. मध्य प्रदेशाच्या बालाघाटात जनसभेत प्रधानमंत्री उलयताले. ही फक्त वेंचणूक न्ही, नवो भारत उभो करपा खातीर हे मिशन, अशें प्रधानमंत्र्यांनी म्हळा. मोदी सरकार हो सबका साथ सबका विकासाचो मंत्र घेऊन चलता. देशाच्या दरेक गावाक हो सरकार प्राधान्य दिता. सरकार देशात मुळाव्यो सुविधा उभ्यो करपा खातीर कोट्यांनी रुपये खर्च करता. भाजपा सरकार दलित, मागास, आदिवासी समाज घटकांक मान सन्मान दिता. आदल्या सरकारान तांकां वंचित दवरिल्ले. काँग्रेसीच्या राजवटीत काँग्रेस सरकार आपले प्रस्न घेऊन हेर देशांकडेन विनवणेक वतालो. आता मोठे मोठे देश तांचे प्रस्न घेऊन भारताकडेन येतात. दरेक भारतीयाचो आज आत्मविश्वास, मानसन्मान वाढला, असे प्रधानमंत्र्यांनी सांगले. ईडीन केल्ले अटके आड दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हांणी दिल्ली उच्च न्यायालयात घाल्ली याचिका खंडपीठान न्हयकारली. सोरो धोरणात कथित घोटाळ्याच्या प्रकरणात अर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपावेल्यान केजरीवाल हांका अटक केल्या उपरांत मुळाव्या न्यायालयान केजरीवालाक ईडीच्या कोठयेत धाडिल्ले. वेचणुकेच्या फाटभुयेर आपल्याक अटक केल्या असो केजरीवालाचो दावो आशिल्लो. ईडीन केल्ल्या अटके आड ह्या दाव्याक सबळ पुरावो ना अशें न्यायालयान म्हळां. केजरीवाल सध्या न्यायालयीन कोठडेंत आसा. 21 मार्चाक तांकां अटक केल्ली ते 15 एप्रील मेरेन न्यायालयीन कोठयेंत उरतले. लोकसभा वेचणुकेच्या दुसऱ्या पांवड्यावेल्या वेचणुकेंत 13 राज्यां आनी केंद्रशासित प्रदेशांच्या लोकसभा मतदारसंघांनी एकूण 1210 उमेदवार वेचणूक रिंगणात आसात. वेचणूक आयोगान ही माहिती दिल्या. ह्या पांवड्यार 88 मतदारसंघांखातीर 2633 उमेदवारांनी उमेदवारी दाखल केल्ली. विस्कटावणे उपरांत 1428 उमेदवारी अर्ज बाद थारले. उमेदवारी फाटी घेवपाची मुजत सोपली ते उपरांत वेचणूक आयोगान उमेदवारांची वळेरी जारी केल्या. ह्या पांवड्यार 26 एप्रिलाक मतदान जातले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात. मध्य प्रदेश, छत्तीसगड, विदर्भ, महाराष्ट्र, गंगेचो अस्तंत बंगाल वाठार, झारखंड, ओडिशा, बिहार आणि अंदमान निकोबार जुव्या वाठारांनी शेनवार मेरेन गडगड जगला नेटान वारे मारून पाऊस पडू येता असो अदमास भारतीय हवामान खात्यान केला. तेलंगण केरळातूय फुडले 7 दीस गडगड जगला नेटान वारे मारून पाऊस पडू येता. मध्य प्रदेश आणि विदर्भातूय आज गारांचो पाऊस पडू येता. उत्तरी उदेंत्या वाठारातूय फुडले 5 दीस गडगड जगला पावसाळे आणि बर्फवृष्टीचे हवामान असपाचो अदमास आसा. त्याचबरोबर ब्रेस्तार मेरेन सौराष्ट्र, कच्छ, दर्यादेग, आंध्र प्रदेश, यनाम, दक्षिण कर्नाटक, तामिळनाडू, पुडुचेरी, करायकाल, रायलसीमात कालोराच्या ल्हारासारखे हवामान असपाचो अदमासूय हवामान खात्यान उक्तायला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीत 2 दिसांच्या होमिओपॅथी संसारीक परिसंवाद 2024 उक्तावण करतल्यो. नवी दिल्लीतल्या द्वारकात यशोभूमी परिषद घरात हो परिसंवाद जातलो. केंद्रीय होमिओपॅथी संशोधन मंडळ CCRH हे आयुष मंत्रालयाच्या पालवान हो आंतरराष्ट्रीय परिसंवाद घडोवन हाडटा. संशोधनाचे सबळीकरण, व्यवसायिक कार्यक्षमतेत वृद्धी अशा संकल्पनेचेर हो परिसंवाद जातलो. होमिओपॅथी संशोधनाच्या मळार भलायकी आणि वेलनेस तशेंच आधुनिक तंत्र आत्मसात करपाच्या नजरेन या परिसंवादात चर्चा जातली. पातळपी दुयेसां आणि भौशीक भलायकी, होमिओपॅथी वखदा प्रमाणीकरण, मुळाव्या संशोधन ह्याविशीं चर्चा जातली. वेचणुकेंत मतदान केल्ले परिक्षार्थी ज्यांच्या बोटार निळे शाळेची खूण आसा तांकां परिक्षा केंद्रात प्रवेश न्हयकारचे ना अशें राष्ट्रीय परिक्षा संस्था NTA स्पष्ट केला. ह्याविशीं समाज माध्यमांचेर पातळटात त्या खबरांनी कांयच तथ्य ना असो खुलासो NTA केला. ह्याविशी कसलेच निर्देश वा मार्गदर्शक तत्वां NTA जारी केल्ली ना अशें NTA स्पष्ट केला. अशा अफवांकडेन विद्यार्थ्यांनी लक्ष दिवचे न्ही, आपलो मतदानाचो हक्क पुराय करचो असो उलो NTA मारला. परीक्षार्थींनी अभ्यास आणि परीक्षेचेर लक्ष दिवचे अशें तांणी सांगला. IPL क्रिकेट खेळा सर्तीत राती जाल्ल्या खेळात सनरायझर्स हैदराबादान पंजाब किंग्साक 2 धावण्यांनी हारयले. चंदीगडात महाराज यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय मैदानाचेर हो खेळ झालो. 183 धावण्यांचो फाटलाव करतना पंजाब किंग्स 20 षटकांनी सगळे वगडावन 180 धावण्या मेरेन पावंक शकले. पंजाबा खातीर शशांक सिंगान 25 बॉलात 46 धावण्यो काढल्यो. आदी फलंदाजी करतना हैदराबादान थारायल्ल्या 20 षटकांनी 9 गडे वगडावन 182 धावण्यो काढल्यो. आणि आता परतून एक फावट काय मुखेल खबरो. लोकसभेच्या प्रचाराक नेट, मोठ्या प्रमाणात जनसभा, रोड शो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्यो आज तमिळनाडू, महाराष्ट्राच्या नागपुरात सभा. लोकसभा वेचणुकेच्या दुसऱ्या पांवड्यावेल्या वेचणुकेत 13 राज्यां आणि केंद्रशासित प्रदेशांच्या लोकसभा मतदारसंघांनी 1210 उमेदवार वेचणूक रिंगणात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्लीच्या द्वारकात 2 दिसांच्या आंतरराष्ट्रीय होमिओपॅथी संशोधन परिसंवाद 2024 करतल्यो उक्तावण. वेचणुकेंत मतदान केल्ले परीक्षार्थी ज्यांच्या बोटार निळ्या शाळेची खूण आसा तांकां परिक्षा केंद्रात प्रवेश न्हयकारचे ना NTA खुलासो. मध्य भारत आणि उदेंत्या भारतीय वाठारात गडगड जगला मोठे वारे मारून पाऊस पडपाचो हवामान खात्याचो अदमास. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.